नमस्कार, मी बाबाजी मल्हारी गुळवे, राहणार रणकाम तालुका संगमनेर। आमचे येथे श्री कृपेने खंडोबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम रविवार दिनांक 3/3/2019 रोजी सकाळी 9 वाजता आयोजित केलेला आहे। तरी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती। स्थळ रणकाम, कुळवे वस्ती, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। नमस्कार।